आजच्या आपल्या या विशेष कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत. सद्भक्त श्री प्रणव भवाळकर हे प्रार्थना सादर करा.
श्रीराम माधवम माधवानन्दम स्वरूपानन्द सद्गुरो कृपापात्रं च सद्विप्रं वन्दे राम प्रियोत्तमम् भावार्थदीपिकाटीका विशदीकरणे पटुः सोऽहं ध्यानपरो नित्यं यः स प्रीतोऽस्तु सर्वदा करोति कर्म योगस्थो नासक्तो विषयेषु च शुचिश्च शीलवान् शान्तो यस्तं प्रेम्णा नमाम्यहम् सरलोऽपि च लोकेषु वाकडे नामधारकः पण्डितोऽपि निगर्वी च मानदो माधव खलु फलप्राप्त्यैव यो नम्रः तरुः फलयुतो यथा इत्यतो वाकडे नाम वाकडे कुलदीपकः सन्तुष्टः सततं चित्ते कामलोभविवर्जितः मनो मधुकरो यस्य गुरुपादाम्बुजे रतः ज्ञानदेव महाभक्तः अध्यात्मज्ञानपरायणः जयोस्तु तस्य सर्वत्र लोककल्याणकारिणः सर्वदा स्वरूपानन्द सद्भक्तानां च सौहृदम् अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम् अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम् सदानन्द प्रवर्धकम् सदानन्द प्रवर्धकम्
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. आज फिटले माझे कोडे भवदुःखाचे सांकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे आलिंगने संतांचिया दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायात वरी ठेवितो तुका म्हणे धन्य झालो सुखे संतांचिया झालो लोटांगणी आलो पुढे भार देखोनी खरोखरच तुकोबांनी या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे आपलं बहुत जन्मांचं पुण्य फळाला आलं म्हणूनच की काय परमपूजनीय स्वामी माधवदासांच्या चरणी आपल्याला विसावा मिळू शकला आपलं भाग्य उदयाला आलं आणि खरोखर जीवनाची धन्यता झाली. 1 ऑक्टोबर 1917 रोजी या महापुरुषांनी जन्म घेतला. भाविकांसी तारा याला वाटे हा जन्मा आला हे खरोखरच त्यांच्या ठिकाणी सत्य होत. पण ते भाविक आपण होतो आपण होऊ शकलो हे देखील आपलं परमभाग्य आहे असं वारंवार जाणवतं. आज त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांचं स्मरण करण्याचा त्यांच्याच ठिकाणी आपल्या आठवणींची ओंजळ त्यांच्याच आठवणींची ओंजळ त्यांच्याच चरणांची वाहण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. आपल्याच भाग्याचा आपल्याला हेवा वाटावा अशा विलक्षण योगानी आपण स्वामी चरणांशी आलो. त्यांनी आपल्याला जवळ केलं आपलं म्हणलं आणि आपल्या जीवनाच्या एका सुवर्ण युगाला जणू काही सुरुवात झाली किंवा असं म्हणता येईल की खऱ्या अर्थाने जीवनाला सुरुवात झाली. 1996 साली स्वामीजींनी आपला देह ठेवला. आज ह्या घटनेला 17 वर्ष झाली परंतु एकही दिवस असा जात नाही की त्यांची आठवण आली नाही. पण गुरुपौर्णिमा आपल्या अनुग्रहाचा वाढदिवस त्यांची जयंती आपण केंद्रात आलो हे असे काही आपण केंद्रात प्रथम आलो असे काही दिवस असतात की ज्या दिवशी या आठवणींचा एक कल्लोळ अंतःकरणामध्ये येतो. मन खूप व्याकुळ देखील होतं मन सैरभैर होतं त्यांनाच आपलं मन शोधायला लागतं आणि त्यांच्याच आठवणीमध्ये तो साधक आपण सगळे रंगून जातो डुंबून जातो आणि त्यातूनच एक सुरेख भावचित्र निर्माण होतं. ते भावचित्र आपण त्यांच्या ठिकाणी अर्पण करण्याचा ते भावचित्र आपल्याच साधक वर्गामध्ये प्रकट करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आज देखील अशी भावसुमनं भावचित्र आपण त्यांच्या चरणी अर्पण करणार आहोत. मन सहजच भूतकाळामध्ये जातं. प्रत्येक जण आपण स्वामींकडे प्रथम आलो तिथपासूनचा आतापर्यंतचा आपला असलेला प्रवास सहज कुतूहलाने बघायला सुरुवात करतो. मला देखील आठवतं की कॉलेजमधल्या एका मित्राच्या सांगण्यावरनं मी स्वामीजींकडे प्रथम आलो. तो मला कायम स्वामीजींविषयी सांगत असे. खरं तर तो पुण्यातला नाही तो कलकत्त्याला असायचा परंतु सद्भक्त राम धुमाळ सद्भक्त गजानन कुलकर्णी हे त्याचे मित्र आणि त्यांच्या योगाने तो केंद्रात यायला लागलेला होता आणि तो मला कायम सांगत असे की तू पण केंद्रात ये. अर्थातच या कुठल्याच विषयामध्ये माझा विशेष रस त्यावेळेला नव्हता आणि माझी खूप त्याच्याशी चर्चा चालायची वादविवाद चालायचे मी खूप प्रश्न उपस्थित करायचो विरोधात्मक प्रश्नच जास्त असायचे आणि आमच्या खूप चर्चा वाद त्याच्या हॉस्टेलच्या खोलीवर चालायचं. पण चर्चा केल्यानंतर वाद घातल्यानंतर तो कायम एका विशिष्ट वाक्यापाशी येऊन थांबत असे. तो म्हणत असे की याच्यापुढे मी तुला काही सांगू शकत नाही पण मी तुला एवढं सांगेन की तू केंद्रात येत राहा तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला आपसूक मिळत राहतील. एक मात्र होत होतं की केंद्रात येत होतो प्रश्न पडत होते परंतु स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा प्रचंड प्रभाव मात्र पडलेला होता. त्यांच्या मी प्रेमात पडलेलो होतो त्यांच्याविषयी विलक्षण आदर देखील निर्माण झालेला होता. एकदा त्यांनी मला असं सांगितलं की आज तू केंद्र बुडवू नकोस आज माझ्या अपार्टमेंटमध्ये स्वामीजींची पाद्यपूजा आहे. मी त्याला असं उसळी मारूनच विचारलं पाद्यपूजा कारण पाद्यपूजा असं काय असतं याविषयी मला काहीच कल्पना नव्हती आणि अशा देहधारी कुठल्या व्यक्तीची पाद्यपूजा असू शकते हे मला पटतच नव्हतं, पचत नव्हतं, पण त्याचं मन मोडायचं नाही म्हणून मी केंद्रात येऊन उपस्थित झालो. पाद्यपूजेच्या दिवशी स्वामीजी आणि सरलाते अत्यंत तेजस्वी दिसत होते. त्यांची पाद्यपूजा झाली. मी मित्राचं मन मोडायचं नाही एका अनिच्छेनेच तिथे बसलेलो होतो आणि स्वामीजींनी, आपल्याला आठवत असेल, माया अपार्टमेंट म्हणला, तो माईक असा पुढे ओढला आणि बोलायला सुरुवात केली आणि म्हणले की लोकांना वाटतं स्वामीजी पाद्यपूजा कसं घेतात, स्वामीजींना पाद्यपूजांची काय आवश्यकता, पाद्यपूजा म्हणजे काय प्रकार आहे, आणि हळूच माझ्याकडे बोलून बघितलं. पुढचा अर्धा पाऊण तास जणू काही स्वामीजी माझ्यासाठी म्हणून बोलत होते. मी पुरता हादरून गेलेलो होतो. मला असं वाटलं की ह्या मित्रांनी स्वामीजींना तर जाऊन सांगितलं नाही ना, पण तशी काही कल्पना देखील, शक्यता देखील नव्हती. पण त्याच क्षणी मला असं जाणवलं की स्वामीजींनी मला जिंकून घेतलेलं होतं, स्वामीजींनी मला त्यांच्या खिशात टाकलेलं होतं. स्वामीजींचं हे विलक्षण कौशल्य होतं. अत्यंत अपराधी भूमिकेतनं मी तसा बसून राहिलो आणि नमस्काराचं निवेदन झालं, नमस्काराला रांगेमध्ये उभं राहिलो. कधी एकदा जाऊन स्वामीजींना नमस्कार करतो असं वाटायला लागलं. नमस्कार केला, मात्र नमस्कार करताना स्वामीजींनी माझ्याकडे अशा पद्धतीने बघितलं, समजलं तुला, आता घेशील शंका, ती नजर, स्वामीजींची नजर अजूनही अंतःकरणामध्ये खोल आहे. स्वामीजींनी जर आपल्या जीवनामध्ये काही केलं असेल तर आपल्याला अत्यंत प्रेमाने जवळ केलं, आणि कशाकरता जवळ केलं तर आपल्या जीवनामध्ये पालट घालवण्याकरता जवळ केलं. त्यांनी आपल्याला प्रेमरज्जूंमध्ये बांधलं, त्यांनी आपल्या स्वतःला देखील आपल्या भोवती बांधून घेतलं. त्यांच्याकडे येणारा जीव, कुठलाही जीव, रिक्त हस्ताने जाता कामा नये. मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव असंख्यात दरिद्री नृपती केले. आपल्याकडे आलेला प्रत्येक जीव या आत्मदर्शनाचा अधिकारी आहे आणि आत्मदर्शनाचं सुख, आत्मदर्शनाचा आनंद त्याला प्राप्त करता येतो आणि करता आला पाहिजे, यासाठी स्वामीजी अनेक वर्ष, त्यांचं संपूर्ण जीवन झटत राहिले. त्यांचं जे आपण स्वरूप बघितलं ते खूपच मर्यादित, पण त्यांचं अगाध असं स्वरूप होतं आणि ते खरोखरच कोणालाही कळणार नाही, ते कल्पनातीत होतं. परंतु त्यांच्या बरोबर घडलेला प्रत्येक संवाद, त्यांच्या बरोबर घडलेली प्रत्येक एखादी घटना कितीही छोटीशी असली तरी अंतःकरणामधला, अंतःकरणावर संस्कार केल्याशिवाय ती जात नसे. पुढे अनुग्रहाच्या विषय निघाला तेव्हा स्वामीजींना भेटायला गेलो, विचारायला गेलो. मकरंदाला कोपरकर माझ्याबरोबर होता, त्यांनीच स्वामीजींना विचारलं की समीरला अनुग्रह घ्यायचा आहे, द्याल का? तेव्हा ते मकरंदाला म्हणले की अरे, आता जो येता शनिवार आहे ना, त्यावेळेला मंडळी बरीच आहेत. आणि मग माझ्याकडे वळून म्हणाले, तुम्हाला पुढच्या शनिवारी चालेल का? मी अक्षरशः थिजून गेलो. खरं तर हा प्रत्येक पहिलाच संवाद जो माझ्याशी स्वामीजी करत होते आणि विशीबावीशीतला असलेल्या अत्यंत लहान पोरकट मुलाशी ते अहो जाहो अशा पद्धतीने संबोधून बोलत होते. खरोखरच स्वामीजी अगाध होते, स्वामीजी फार मोठे. त्यांचं प्रेम, त्यांची दया, त्यांची करुणा, त्यांचा उपकार आपल्याला अनंत काळपर्यंत सावरतो आहे, सांभाळतो आहे. जनदेहाचे उचित हे जे स्वामीजींनी शिकवलं, काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे, यासाठी स्वामीजी प्रयत्नशील राहिले. आणि स्वामीजींनी जर काय केलं असेल तर केवळ हे आपल्याला सांगितलं नाही, त्यांच्या जीवनामध्ये ते घडवून दाखवलं आणि त्याचबरोबर आपल्याला देखील प्रयत्नशील केलं. आपण देखील ह्या आत्मदर्शनाच्या शोधासाठी प्रयत्नशील राहावं, कष्टाने प्रयत्न करावेत, यासाठी ते खूप खूप आणि खूप झिजले. आपल्या जीवनाचं सबंध होळी त्यांनी केली आणि त्यामध्ये मातोश्री सरला त्यांनी त्यांना मोलाची साथ दिली. आपल्याकडे येणारे सद्भक्त चोभे काका स्वामीजींकडे 1984 साली आले. ते इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये इंजिनियर म्हणून काम करत होते. स्वामीजींबरोबरची प्रत्येक आठवण, त्यांच्याबरोबर घडलेला प्रत्येक संवाद, त्यांच्याशी झालेला, त्यांच्याबरोबर असलेला सहवास एखाद्या ठिबक सिंचनाप्रमाणे त्यांच्या अंतःकरणावर खोल ठसा उमटवून गेलेला आहे. शोभे काका आजच्या आपल्या मालिकेतलं पहिलं भावपुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण करणार आहे.
श्रीराम, कृपया सर्व साधकांनी शक्य तेवढं पुढे सरकून जावं.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. आता तिसरा मी जय जयकार करणार आहे तो आपण तीन वेळा करावा अशी माझी इच्छा आहे. सरलापती हरहर महादेव, सरलापती हरहर महादेव, सरलापती हरहर महादेव. आता स्वामींनी सांगितलं त्याच्या मित्रामुळे तो स्वामींच्याकडे यायला लागला, तर मलाही आता एकदम सुरुवात करायची असं वाटतं. मी कशामुळे स्वामींच्याकडे यायला लागलो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी माझ्या बायकोमुळे स्वामींच्याकडे यायला लागलो. एक दिवस असं झालं की स्वामींकडे येत असता याच्या अगोदर मी ज्ञानेश्वरी वाचत होतो, पण स्वामींच्याकडे माझी बायको अगोदर स्वामींच्याकडे जात होती, तर ती एकदा मला म्हणली नुसती ज्ञानेश्वरी काय वाचता, स्वामी माधवनाथांच्या प्रवचना या, तुमच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल. आणि त्यामुळे मी स्वामींच्याकडे यायला लागलो. शंकराचार्य वैराग्य सद्गुरूंचे वर्णन करताना म्हणतात की जे ज्ञानी विनम्र निष्पाप कृष्णारेक वैराग्यशील शांत आहेतुक रहिता सागरच जणू बंधुत्वाच्या भावनेने भरलेल्या अशा तजगुरू सद्गुरूचा जिज्ञासूने आश्रय करावा, विवेक चुडामणीमुळे असे शंकराचार्य म्हणतात. असे सद्गुरू सद्गुरु माधवनाथ आपणास लाभले हे आपले केवढे मोठे भाग्य. पूजनीय स्वामी नेहमी म्हणत, तुम्हाला तुमच्या भाग्याची कल्पना आता कळणार नाही, काही वर्षांनी कळेल. स्वामीजी आपण म्हटले तसेच झाले आहे. आज 29 वर्षे आपल्या चरणाशी येऊन झाली. जो जाई एक वार तो विसरे घरदार अशीच आम्हा सर्वांची स्थिती आहे. आपल्या सान्निध्यात आपले सान्निध्य कायमच जाणवत असते. आपण समोर बसून माझे मनोगत ऐकत आहात अशीच माझी भावना आहे. स्वामी मकरनाथांच्या ठिकाणी मी तुम्हालाच बघत असतो. स्वामीजी आपण माझ्या कशाला सर्वांच्या जीवनात आला नसता तर याची कल्पनाच करत, सागरात वाहत जाणाऱ्या ओंक्यासारखी स्थिती झाली असती. माऊली म्हणते, कल्प तुम्ही तळवटी जो कोणी बैसा. स्वामीजी परमभाग्याने आपल्या चरणी बसण्यास आपण जागा दिली, वेळी वाकडे पडणारी पावले पंढरीच्या वाटेवर लावलीत. आपण जरा माझे मोक्ष मार्गी मार्गावरी सांगाती आहात. मोक्ष मार्गावरी सांगाती ज्ञानोबा माझा एकनाथ मला की राम माधवनाथ नौका भुवसागरी तळाया या सद्गुरूपी नौकेत बसलात की पवित्र मुक्तीचे पवित्र गाठणार या शंकाच नाही, कारण सद्गुरूंनी हात घट्ट पकडला आहे. स्वामीजी आपण नेहमी म्हणता, हम तो खाली मार्ग बतायंगे, चलने का तो आपने का पे. पण स्वामीजी आपणच तर सोपी केली पाय वाट, मग आम्हाला चालण्याचे श्रम वाटणारच नाही. 24 ऑक्टोबर 1985 माझा अनुग्रहाचा दिवस. स्वामी मकरनाथ अनुवंशिक साधनेच्या वेळी सांगतात, स्वामींचे रूप आठवा, त्यांच्या चरणावर नतमस्तक झाला ते क्षण आठवा. स्वामीजी त्या दिवशी आपण मला अनुग्रहित केले. पवित्र अशा आपल्या नाथ संप्रदायात स्वामी म्हणे माझा नाथ संप्राय अवघे हरिमय ओघमुळे मला समाविष्ट करून घेतले. नाथ संप्रदायजी आपणास प्राप्त झाली सप्रभ शक्ती आपण माझ्या संक्रमित केली. मला आपले म्हटले आणि माझी असतकडून सतकडे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल चालू झाली. डार्क नाईट ऑफ द सोल संपली. जे असावे सुदूर ते कधी ना हाता यावे, कायम त्याच्या प्रकाशात चालावे. स्वामीजी आपणच प्रकाश आहात, सूर्य आहात, चंद्रांश आहात. स्वामीजी आपणाकडे येण्यापूर्वी मायेला अपार करणाऱ्या माया अपार्टमेंट मध्ये आपण निर्माण केलेल्या तीर्थक्षेत्रामध्ये येण्यापूर्वी त्याच टिळकपूरवरून 35-40 वर्ष जात होतो. मोहमय दुनियेत वावरत होतो. कधी एसपी कॉलेजच्या मैदानावर खेळात रंगून जात होतो. जीवन रेस्टॉरंट बादशाहीमध्ये खवया म्हणून जात होतो. पूर्वीच्या ज्या चंद्रवारी मित्रांबरोबर फिरत होतो ते समोर आले तर त्यांना चुकून आता माया अपार्टमेंट धावत येऊ होतो. तुम्ही लावलेला हुकच असा जबरदस्त होता, कारण माझा भाग्यविधाता पांडुरंग तेथे विराजमान झाला आहे, तीच माझी पंढरी आहे. मग तू पंढरीशी जाई एक वर, अशी स्थिती होती. त्या माझ्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ आता अनावर झाली आहे. गळाविना मासोळी तशीच ती झाली आहे. स्वामीजी अनुग्रहाच्या वेळी आपण दोन गुणांमध्ये स्पर्श केला. ब्रह्मसंस्पर्श असतो. त्याने जवळजवळ दोन तास मी भानावर नव्हतो. वेळात नाशुकात होत होता. आशुदासांच्या जुनी उलट लोटला होता. डोळ्यातून कधी अश्रुता थेंबही बाहेर पडणार नाही अशा निदरकट खडकारा आपण केवळ एका स्पर्शाने पादर फोडला होता. सारे की आश्चर्यवत होते. जणू माझी जन्मजन्मांतरची पापे धुवून गेली होती. मला अंतर्बाह्य शुद्ध करीत होती. संशयाची अहंकाराची कोळिष्ठके जवळून जात होती. माझा पूर्वीचा जन्म जाऊन मला दुसरा जन्म प्राप्त करून दिला होता आणि तो माझ्या जीवनातील टर्निंग पॉइंट होता. हॅरॉल्ड रॉबिन्सच्या कादंबऱ्या वाचणाऱ्या मला दासबोध ज्ञानेश्वरीची गोडी आपण लावली. स्वयं ध्यानात तीन तीन तास रंगून जाण्याची क्रिया माझ्याकडून आपण करून घेतली केवळ एका स्पर्शाने. आता मला आलेले काही अनुभव मी सांगतो. एकदा आम्ही मालाडला बेसरे महाराज यांच्याकडे गेलो होतो. त्यांचे दर्शन घेऊन तिथे मी ध्यानाला बसलो असताना मला उत्तम ध्यानावर अवस्था प्राप्त झाली. हे पण बेसरे महाराज अत्यानंदाने म्हणाले, तुमचे स्वामी खरोखरच थोर आहेत, अद्वितीय आहेत. ज्यांनी आपल्या शिष्याला ही उत्तम अवस्था प्राप्त करून दिली. तुमचे स्वामी एक सिद्ध पुरुष ज्ञानाचा सागर आहेत. त्यांना माझा नमस्कार सांगा. माझी छाती फुगून गेली. गुर भरून आले हे सांगायच नकोस. दुसरा प्रसंग 1992 साली आजारी असताना मुख्य हॉल मध्ये न येता समोरील खोलीत खुर्चीमध्ये स्वामी बसलेले असत. केंद्र संपल्यावर आम्ही सर्व स्वामींना जाता जाता नमस्कार होऊन पुढे जात असू. एकदा स्वामींना दुरूनच नमस्कार करताना मला काय झाले समजलेच नाही. स्वामीच एकदम मोठ्याने म्हणाले, त्यांना धरा धरा, कारण माझा रोज जात होता. मग मला कोणीतरी धरून जिन्यात बसवले. बराच वेळ मी देहभावावर नव्हतो. दुसऱ्या दिवशी मी स्वामींना विचारले, स्वामीजी काल काय जे झाले त्याला दृष्टीने शक्तिवाद म्हणतात का? कारण अनुभवाच्या वेळेस स्पर्शाने शक्तिवाद केला होता. स्वामीजी आपले सद्गुरूंच्या म्हणाले, सद्गुरूंच्या शरीरातून अशा वेळेस कायम उत्सर्जित होत असतात. तुमचे मन त्यात तरल असल्यामुळे तुम्ही त्या कॅच केल्या एवढेच. आता दुसरी आठवण आठवते. प्रसंग साधाच आहे पण भावजनी आंतरसाक्षी प्राणी मात्रांचा. ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीनंतर एक आठवडा स्वामीजी आजारी असल्यामुळे त्यांना कोणी भेटू नये असे सांगण्यात आले होते. आम्हा उमेताना स्वामींनी दर गुरुवारी 8:45 दर्शनासाठी येण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या वर्षी जात होतो. त्या गुरुवारी भेटावीचे नाही असे असल्यामुळे घरीच ध्यानाला बसतो. ध्यान लागत नव्हते. आज स्वामींचे दर्शन होणार नाही म्हणून हुरहुर वाटत होती. इतक्यात पूजनीय स्वामीजींचाच फोन आला. स्वामीजी म्हणाले, 8:45 वाजून गेलेत, आपण का आला नाही? मी भीतभीतच कारण सांगितले की आपणास 8 दिवस भेटावायचे नाही असे सांगण्यात आले. त्या ऐकल्यावर स्वामीजी म्हणाले, तुम्ही सांगितल्याशिवाय गुरुवारी येणे बंद करायचे नाही. अशी कळवळ्याची जाती तरी लाभावण्या प्रीती म्हणूनच ती सद्गुरु मावली. माझे डोळे अश्रूंनी भरून आले. आता स्वामीजी तसेच होत आहे. काय करू? आता मी कुठे जाऊ? काही दिशा या धुंद आहेत. दुसरी पुढली आठवण, सद्गुरूंच्या मनोभावा न चुकीचे हेच परमसेवा. 1987 सालची गोष्ट. आपल्या केंद्रातील एक साधक श्री प्रल्हाद शिंदे यांचा शुक्रवार पेठेतील फ्लॅट त्यांना विकायचा होता. पूजनीय स्वामींजी बरोबर पादीपूजेसाठी त्या फ्लॅटमध्ये मी पूर्वी गेलो होतो. स्वामीजींनी केंद्रात जाहीर केले की तो फ्लॅट आपल्यापैकी कोणीतरी घ्यावा असे मला वाटते. आमचे एक नातेवाईक हे स्वामींचे अनुग्रहित होते. त्यांच्यासाठी तो फ्लॅट बघावा म्हणून बघायला गेलो होतो. पण का कोणास ठाऊ, आपणच तो फ्लॅट घ्यावा असे सारखे मनात येत होते. दुसऱ्या दिवशी श्री शिंदे यांनी मी फ्लॅट बघून गेल्याचे स्वामींचे कानावर घातले. सकाळी योगसूत्रावरील प्रवचन झाल्यावर स्वामींनी मला अचानक विचारले की तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. स्वामींनी अचानक असे विचारल्यावर मी थोडा गोंधळून गेलो. पण स्वामींनी आपल्या मनातील कसे ओळखले हे बघून आश्चर्य वाटले. मी हो म्हटले. श्री शिंदे यांचा फ्लॅट आपण बघून गेला असे श्री शिंदे म्हणत होते. आपला काय विचार आहे असे स्वामींनी विचारले. मग थोडे व्यवहाराबद्दल स्वामींशी बोलणी झाली. स्वामींना माझे म्हणणे पटले व त्यांनी श्री शिंदे यांना तशी कल्पना देऊन 8 दिवसात व्यवहार पूर्ण करण्यास सांगितले. नंतर 1 वर्ष श्री दिलीप शेट्टी यांना मी तो स्वामींच्या सांगण्यावरून भाड्याने दिला. 1 वर्षानंतर फ्लॅट परत माझ्या ताब्यात आल्यावर स्वामींनी, आता आपण कोणाला भाड्याने देणार असाल तर केंद्रातील साधकालाच द्या म्हणून सांगितले. मी म्हटले, मला हा फ्लॅट बाहेर गावाहून येणाऱ्या साधनासाठी आपल्या केंद्रात विनाशुल्क द्यावायचा आहे असे म्हणून मी फ्लॅटच्या चाव्या स्वामींच्या हाती दिल्या. त्या 1997 दहा वर्षे केंद्राकडेच होते. याचा एक असा मला फायदा झाला की परगावचे जे साधक होते ते आमच्या घरी कायम येत होते आणि त्यामुळे नागपूरची जी मंडळी होती 30-40 श्यामाते घेऊन यायच्या त्या पुढे पुढे आमच्या घरीच उतरायला लागल्या. त्यामुळे तो इतका सत्संग आम्हाला आठवडाभर असायचा. श्यामाते 8 दिवस गुरुकरुणेच्या अगोदर यायच्या आणि त्यांच्याबरोबर त्या साधिका असायच्या. त्या सत्संगात आमचा इतका सुंदर वेळ जायचा. आणि आता परवा जर शरणागतीवर विदिन दादाने उत्तर दिलं तर श्यामाते ह्या मूर्तिमंत शरणागतीचं एक मूर्तिमंत उदाहरण होतं असंच मला वाटतं. गुरुदेव रामदेव म्हणत सद्गुरु तो ज्याला देवाचा साक्षात्कार झालेला असतो आपल्या शिष्यांना देवाचे दर्शन घेण्यास तो समर्थ असतो. हे ज्या साधकांनी अनुभवले आहे त्या साधकाचे जीवन अखंड गुरु शिष्यांचा संवाद असतो. स्वामी शिष्यांना घडून एक थोर शिल्पकार होते. आता लौकिक अर्थाने मी स्वामीजींना सत्संगात अनेक प्रश्न उपप्रश्न विचारले. पहिली प्रश्न सेवा. प्रत्येक प्रश्नाला स्वामी सविस्तर उत्तर देत. ज्या साधकाचा प्रश्न आहे त्याची साधनेतील प्रगती स्वामी जाणत असत व त्या पातळीवरून उत्तर देत असत. त्यामुळे प्रश्नकर्त्याला आपले प्रश्नाखाली नाव देणे कंपल्सरी असेल. बऱ्याच वेळा साधकाला आपल्या मनातील शंकेचेच स्वामींनी उत्तर दिले आहे असे वाटत असेल. संत सत्संगाद्वारे साधकात व्यक्तीमध्ये बदल होतो असे स्वामींचे स्पष्ट मत असेल. असे झालेले बदल आपण अनेक साधकांच्या तोंडून ऐकतो. एका सुवेद्य गृहिणीने आपल्याला बदल सांगितलेला मला आठवतो. अनुभवापूर्वी त्यांना मेनका रंभा आवाज यासारखी शृंगारिक मासिके वाचवायला छंद होता. परंतु प्रवचनाद्वारे सत्संगाद्वारे त्यांना जोडू घडवण्यास पूजनीय स्वामींनी सुरुवात केली. त्यांचे आयुष्य आमूलाग्र बदलले व आशाहीन अभिरुचीचे वाचन त्यांनी ताबडतोब बंद केले. दुसऱ्या एका भगिनीने सांगितले अनुभवानंतर पत्ते घेताना त्यांचे हात कापू लागले व त्यापुढे त्यांनी पत्ते खेळणे सोडून दिले. पूजनीची स्वामींची निष्कृळता. सद्भक्त प्रभाते गोरे यांच्याकडे स्वामींची पाद्यपूजा होती. पाद्यपूजा झाल्यावर त्यांनी पूजनीय स्वामींच्या बोटात एक सोन्याची अंगठी घातली. पूजनीय स्वामींनी कार्यक्रम संपेपर्यंत ती आपल्या बोटात तशीच ठेवली व कार्यक्रम संपल्यावर त्यांना आपला हात पुढे करायला सांगितले व हळूच आपल्या बोटातील अंगठी काढून त्यांच्या बोटात घातली व म्हणाले की अंगठी तुझ्याच बोटात तिला सुंदर दिसते. असे म्हणून स्वामी उठले सुद्धा. आम्ही सर्व उपती सुद्धा डोळे भरल्या डोळ्यांनी स्वामींकडे बघतच राहिलो. असाच एक प्रसंग गेल्या वर्षी नागपूरला झाला. स्वामी मकरनाथांना एका भगिनीने असंच सोन्याचा एक दागिना दिला. स्वामींनी तो त्यांना ताबडतोब परत केला. पूजनीय स्वामींच्या प्रेमाची त्या दिव्य ऐश्वर प्रेमाची तुलनाच होऊ शकत नाही. ती केवळ अनुभवण्याची गोष्ट. स्वामीजींच्या व मातोश्री सरलातेंच्या निष्कपट निर्व्याज प्रेमाला लौकिक जगातील मर्यादा नाही. ते उभयताच्या नेत्यातून कायमच बसत असे. प्रेम हा त्यांचा स्थायी भाव होता. ते उत्स्फूर्त होते. पात्रापात्र विचार न करता सारखेच आपल्या मुलावर तसेच सर्व साधक विश्वावर परतत्वाचा स्पर्श असलेले त्यांचे प्रेम त्यांच्या सहज बोलण्यातून पाहण्यातून हस्तस्पर्शातून वर्षत असेल. त्यांच्या सान्निध्य गेले ते आनंद वाटत असेल. अंतर्यामी आनंदोर्मी घुसरत असत. त्यांच्याजवळ जे जे आले आपल्या सर्वांचाच तो अनुभव आहे. कोंबाची लवलो सांगे भूमीचे मार्ग हेच करे. स्वामींच्या प्रवचनाद्वारा सत्संगाद्वारा अनेकांची उद्ध्वस्त होणारी घरे सावरली गेली. प्रेमाने ज्या गोष्टी घडतात त्या संघर्षाने घडत नाही असे स्वामींचे स्पष्ट मत होते. येथे मला आठवते मुलगा मुलगी केंद्रातील यांचे घरातील दोन्ही गुण विरोध असताना स्वामींनी आपल्या सामर्थ्याने येथे चातुर्य शाणे झाले. प्रेमाने त्यांची लग्ने घडवून आणली. पण नंतर असे झाले की दोन्ही घराचा विरोध मावून एवढेच नव्हे तर दोन्ही घरातील विरोध करणारे हेही स्वामीजींचे अनुग्रहित झाले. स्वामींच्या प्रेमाला पाठपोट नव्हता. सर्व प्रेम जशी वारियाची जाव. पूजनीय बेलसरे महाराज ईस्टर्न वेस्टर्न फिलॉसॉफीचे प्रोफेसर पूजनीय वरदानंद भारती अनंतरावजी आठवले त्याचप्रमाणे कवीश्वर महाराज गोरोली महाराजांचे शिष्य अशा वेगवेगळ्या संप्रदायांच्या वर्धुऱ्यांचे स्वामींचे जिव्हाळ्याचे संबंध होते प्रेमाचे संबंध होते. स्वामी म्हणत ते सर्व फारच मोठे आहेत पण त्यांनी सांगितले तेच मी सांगावे असे नाही. माझ्याकडे नाथ संप्रदाय सप्रभ आलेला आहे. ती मध्ये जी ज्या प्रकारची साधना सांगितली आहे तीच मी सांगणार. पूजनीय स्वामीजी नेहमी म्हणत संप्रदाय असावा पण अविनेश नसावा. स्वामी मकरनाथ म्हणतात संप्रदायाची शुद्धता तीच. नंतर थोडं स्वामींच्या विनोदाबद्दल सांगतो. स्वामीजी बरे होऊन मुख्याल हॉलमध्ये बसावी लागले. बचेंगे तो और भी लढेंगे. स्वामीजी ज्ञानेश्वराचे 18 अध्यायावर निरूपण करू लागले. त्यांचे चेहऱ्यावर हास्य अजिबात कमी झाले नव्हते. आनंदाच्या पोटी साठलेल्या होत्या. एकदा असेच काठी टेकीत असताना म्हणाले, असा कसा देवाचा देवबाईस खटखटा. देव एका पायाने लंगला आणि जोरात हसू लागले, पण आम्हा सर्वांचे डोळे मात्र पाणावले. उजने स्वामीजी आता मनोगताचा शेवट करीत आहे. सर्व अंग शारून गेले आहे. आपल्या सान्निध्यात अनुभवलेले मंत्रलेले दिवस आठवत आठवत मन अंतर्मुख झाले आहे. तेच अंतरले मंत्रले सध्या सुद्धा दिवस आम्ही सध्या अनुभवत आहोत. एक नव्या वास्तूत नव्या तीर्थक्षेत्रात स्वामी मतनाथांच्या सान्निध्यात अहोरात्र अनुभवतो. गणेशपुरम एक आधुनिक आपल्याला अपेक्षित असलेले सुयोग्य असे क्षेत्र स्वामी मकरनाथांच्या जणू कर्तृत्वाचे प्रतीक. लौकिकासाने आमचा हात तुम्ही स्वामी मकरनाथांच्या हातात देऊन आपण निर्दास झाला आहात. नाथ संप्रदायाच्या दुवा त्यांची हाती देऊन तुम्ही आम्हा सर्व साधक विश्वाचे भवितव्य उज्ज्वल केले आहेत. तुम्ही आम्हाला ऋणी केले आहेत. ते ऋण फेडणे आमच्या ताकदी बाहेरचे आहे. ते शिरोवर बागणे व त्या ऋणातच मार्गस्थ होणे हेच आम्हाला शक्य आहे. आता मला थोडं स्वामींनी जे प्रचारक नेमले त्यांच्याबद्दल थोडं मला बोलायचंय. श्यामाते पेंडसे स्वामी माधवराव प्रसाद मंडळाच्या भरभक्कम पाया नागपुरात घालून मार्गस्थ झाल्या. स्वामी मकरनाथ व त्यांचे गोपगोपी आपण करंगीने उचललेल्या गोवर्धनास आपली काठी लावून स्वामी कार्याचे ठाम उभे ठाकले. आधुनिक विज्ञानाची कास धरून आता रामकथा माधवकथा साता समुद्रा पल्ल्यात गेली आहे. परमार्थ प्रचारासाठी घरोघरी ज्ञानेश्वर निर्माण करण्यासाठी समर्थ म्हणतात तसा अवघा हलकोळ करावा. त्यासाठी आपण आपल्याकडे आलेल्या तरुण साधकांना जी प्रेरणा दिली ती अद्वितीय अशीच आहे. मुख्य म्हणजे त्या प्रेरणेमध्ये अशी काही जादू आहे की हे सर्व स्वामींचे कार्य आहे असे समजून प्रत्येक जण कटिबद्ध झालेला आहे. प्रत्येकाला एकमेकांबद्दल इतके प्रेम आपुलकी आहे. कोणी कोणाचा हेवा करीत नाही. कोणाबद्दल द्वेष मत्सराची भावना आहे असे नाही. जणू पिवळा जाफा करीत नाही शेवंतीचा हेवा. जास्वंदीच्या रंगाच्याला जी गुलाब करीतो व्हावा. उंच नारीलाही पिवळ्या गवताचा अभिमान. स्वामीजी शेवटी आपल्या शब्दात मनोगताचा शेवट करून ही सेवा आपल्या चरणीत अर्पण करून कृतकृत्य होतो. आम्हा नाही मृत्यू आम्हा नाही जन्म वावगाची श्रम कसा असा. आम्हा नाही कर्म आम्हा नाही धर्म कोणाची हे वर्म ठाऊक ना. प्रेमास तो आम्ही झालो मानव रूप आणि नाम घेऊन या. माधव म्हणे आम्ही वैकुंठ राजे स्वामी भक्ताची हे कार्य जन्म आलो. हरिओम.
स्वामींविषयी बोलता का आपण
12 मिनिटात बसायचा होता त्यामुळे मला थोडी घाईड.
स्वामींविषयी बोलताना भरभरून बोललं जातं खरं, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा असते हेही आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. स्वामीजींनी परमार्थ गांभीर्याने करायला सांगितला. जीवनाची चौकट आपल्याला लक्षात घ्यायला सांगितली. जीवन उणे परमार्थ इज इक्वल टू झिरो असं स्वामीजींनी सुंदर आणि सोपं सूत्र आपल्यासमोर ठेवलं. अर्थात गांभीर्याने करायचा याचा अर्थ गंभीरपणाने चेहरा गंभीर ठेवून करायचा असं मात्र नाही. ते स्वतः खूप आनंदाची लयलूट करत असत. आता चोबेकाकांनी सांगितलं तसं विनोद करत असत, खळखळून हसत असत आणि हसत असत. एका सत्संगामध्ये एका साधकाने स्वामीजींना अतिशय निरागसपणे असा प्रश्न विचारला की स्वामीजी मी आपल्या कृपेस पात्र आहे का. तर स्वामीजींनी तो कागद असा समोर ठेवला आणि तात्काळ उत्तरले, हो का नाही फुल पात्र आहेस. अर्थात स्वामीजींना त्या निरागस भावाची खिल्ली उडवायची नव्हती, परंतु वातावरण हलकं फुलकं करण्याकडे स्वामीजींचा कायम कल असायचा. सद्भक्त रेवतीताई स्वामीजींकडे आली, पण तिला असं वाटतं की ती केंद्रात यायच्या पूर्वीपासून स्वामीजींकडे येते आहे. कारण तिची आई जेव्हा केंद्रात यायला लागलेली होती तेव्हा घरामध्ये स्वामीजींची पुस्तकं स्वामीजींचे फोटो अर्थातच असायचे आणि त्या फोटोकडे बघून तिला असं कायम वाटायचं की यांच्याकडे गेलं पाहिजे, यांना आपलं सगळं सांगितलं पाहिजे, यांना नमस्कार केला पाहिजे आणि यांनाच आपल्या जीवनाचा सूत्रधार म्हणून स्वीकारलं पाहिजे. खरोखरच स्वामीजींचे असलेलं आपलं नातं जे आहे ते पुरातन आहे. सद्भक्त रेवतीताई वेल्लाळ आता आपलं मनोगत आपलं भावपुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण करते.
श्रीराम. ओम स्वामी माधवनाथाय नमहा. ओम स्वामी मकरंदनाथाय नमहा. 1 ऑक्टोबर हा परम पावन दिवस. आपण ह्या दिवशी परम पूजनीय स्वामी व मातोश्री सौ सरलाताईंच्या स्मृतींच्या सहस्र ज्योतींनी त्यांनाच ओवाळूयात. पण ह्या ओवाळण्यातून आपण स्वतःलाही उजळून घेणार आहोत. सद्गुरु रूपी अथांग सागरात आपल्या देहबुद्धीमुळे आपण उतरू शकत नाही, पण किनाऱ्यावर उभे राहून काही आठवणींच्या लाटा आपल्यापर्यंत आल्या तरी साधकाचं अंतःकरण आनंदाने चिंब भिजून जात. संसार व परमार्थ साधताना त्यांनी प्रेम व अलिप्तता, वैराग्य व सौंदर्य दृष्टी, पांडित्य व नम्रता अशा गुणांचा सुंदर मेळ घालून दाखविला. स्वामीजींच्या सानिध्यात येणाऱ्या सर्वांना, मग तो कोणत्याही वयाचा असो, परमार्थाची माहिती असो व नसो, त्यांना त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या कृपा वर्षाव करणाऱ्या अमृतमय दृष्टीचा अनुभव आल्यावरून राहत नव्हता. त्यांनी साधे उच्चारलेले शब्द जरी आठवले तरी स्वामी आजही आपल्यामध्ये आहेतच असे वाटते. उदाहरणार्थ, ये जा असे म्हणत असत. या 2 शब्दांनी साधक नेहमीच येत राहिला व त्यांचाच होऊन गेला. आनंदात राहा असे म्हणायचे की वाटते स्वामी आज इथे 2 हात उंचावून आशीर्वाद देत आहेत. बचेंगे तो और भी लढेंगे हे वाक्य आठवले की डोळ्यासमोर येते स्वामींचा मूठ बंद करून वर जाणारा हात, एका तरुणासारखी जिद्द. प्रवचन सुरू झाले की स्वामी मागच्या प्रवचनात झालेला विषय पुन्हा सांगायचे व म्हणायचे, हं इथपर्यंत आपलं झालं होतं. मला उगीच वाटतं की तुम्ही काही विसरला असाल, खरं तर तुम्ही अभ्यास करूनच येता. पुढे म्हणायचे, तुमचा मला कधीतरी हेवा वाटतो. मी कष्ट करून सगळे वाचायचे, प्रवचन करायची, तुम्हाला आईचं सगळं सांगायचं. तुमचं आपलं बरं आहे, पाहिजे तितके एका कानाने ऐकायचे व बाकी सर्व दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे. अशी चेष्टा करीत सगळ्यांकडे पाहून हसायचे. खरंच आमच्या प्रकृतीला मानवेल तितकाच परमार्थ आमच्याकडून घडतो. बऱ्याच गोष्टी आम्हाला जमत नाहीत असे वाटून त्या सुटलेल्या असतात. स्वामींनी प्रत्येकासाठी खूप कष्ट घेतले. त्यांनी केलेले कष्ट वाया जाऊ देणार नाही असेच ठरवून सोहम बोधाकडे झपाट्याने पावले टाकणे ही आम्हा साधकांची जबाबदारी आहे. आम्हा मुलामुलींकडे पाहून म्हणायचे, तुम्ही चिमण्या पाखर माझी आहात. हे शब्द आठवले की वाटतं की स्वामी आम्ही खरंच सर्वांगानी तुमचेच आहोत, वेगळेपणाने आम्हाला उरू देऊ नका. स्वामी स्वरूपानंद म्हणत असत, देवा तू सागर मी तुझी लहरी, इतकी एकरूपता आम्हाला साधता येवो. स्वामींचे जीवन व त्यांची शिकवण हे काही वेगळे नव्हते. त्यांच्या जीवनाकडे पाहूनच अनेक गोष्टी शिकायला मिळत असत. आहार विहार शुद्ध ठेवण्याबद्दल त्यांचा कटाक्ष असायचा. मी व माझी बहीण स्वामींकडे नवीनच यायला लागलो होतो. रोज संध्याकाळी 5:15 ते 6:30 अशी 15 मिनिटे त्यांना भेटायचे, नमस्कार करायचा व केंद्रात ध्यानाला बसायचे असे त्यांनी ठरवले होते. एकदा आमचा वेगळाच बेत ठरला होता आणि नेमके त्याच दिवशी स्वामींनी आम्हाला नको तो प्रश्नच विचारला, तुम्ही मला आता नमस्कार करून कुठे जाणार आहात? आम्ही खरे ते सांगितले, आम्ही वैशालीमध्ये जाणार आहोत. हे ऐकताच स्वामी म्हणाले, हे वैशाली म्हणजे काय आहे? आम्ही म्हणालो, एक उडुपी हॉटेल आहे. स्वामी मग तुम्ही दोघीच जाणार आहात का? आम्ही म्हणालो, आईला सुट्टी मिळावी म्हणून वडील आईला पण घेऊन तिथे येणार आहे. पुढे त्यांनी आम्हाला बरेच प्रश्न विचारले, तिथे काय मिळते, कितीला पडते, तुम्ही मग घरी जेवणार नाहीत का व शेवटी बिल किती येते. आम्हाला त्यांची मत विचार हे माहीत नव्हते म्हणून आम्हीही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एखाद्या मित्राला सांगावे असे सांगितले. झाले दुसऱ्या दिवशी सत्संगात योगायोगाने आम्ही त्यांच्या समोरच बसलो होतो. त्यांचे विचार त्यांच्याच शब्दात सांगणे योग्य होईल. स्वामी म्हणाले, आपण जोपर्यंत हॉटेलच्या बबरजी खाण्यात जात नाही तोपर्यंत सगळे छान वाटते, एकदा आपण तिथे जाऊन यावे. पुढे म्हणाले, हॉटेलमध्ये एक स्पेशल चहा मिळतो फक्त 25 पैशाला. तो 25 पैशाला कसा, तर सगळ्या बशांमधला उरलेला चहा एकत्रित उकळून पुन्हा छानशा कपामधून आणून देतात व लोकही तो अमृत तुल्य मानून पितात. सगळ्यांकडे पाहून मिश्किलपणे हसायचे व इतरांनाही हसवायचे. विनोदाची झालर घालत त्यांचे विचार ते प्रवचनात स्पष्ट व परखडपणे मांडायचे व साधकांना घडवायचे. एकदा आजारी असल्यामुळे मी केंद्रात 5 ते 6 दिवस येऊ शकले नव्हते. बरे वाटल्यावर मी केंद्रात गेले, त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला विचारले, कुठे होतीस इतके दिवस? मी त्यांना म्हणाले, मला ताप आला होता म्हणून येऊ शकले नाही. मला वाटले की स्वामी खूप कृपाळू आहेत म्हणून सहानुभूती दाखवतील. तर त्यांनी वेगळेच उत्तर दिले, शाब्बास म्हणाले, तरुण लोकांनी आजारी पडायचे नाही. 60 वर्षापर्यंत आपल्याला काही होता कामा नये, मग साधना कशी होणार? साधकांनी साधनेबरोबर आरोग्यही सांभाळण्याची जबाबदारी घेतली पाहिजे असे त्यांचे मत होते. तसेच प्रत्येकाला वेळेचे भान हवे असे त्यांना वाटत असे. अगदी मिनिट टू मिनिट असा त्यांचा दिनक्रम आखलेला असायचा. स्वामींनी आमचे लग्न ठरवले तेव्हा सर्वात प्रथम ज्येष्ठ नात्यातले बॅरिस्टर अप्पासाहेब पंत यांना आम्हाला भेटून यायला त्यांनी सांगितले. ते स्वामींना ओळखत असत. वेळ ठरली संध्याकाळची 5:30 पण माझ्या ऐकण्यात आले 6. मी घरातून 5:30 वाजता निघाले. तेवढ्यात अप्पासाहेब पंतांनी स्वामींना आम्ही अजून का पोचलो नाही याबद्दल फोन केला. आम्ही उशिरात अप्पासाहेब पंतांकडे पोचलो. ओळख व भेट झाली. मी त्यांना नमस्कार केला व बुधवारच्या केंद्रासाठी माया अपार्टमेंट मध्ये आले. तेवढ्यात कळले की आम्ही उशिरा पोचलो हे स्वामींच्या कानावर गेले आहे. मला तर काही सुचेना, आता स्वामी काय म्हणतील या भीतीने मी खालीच थांबले. पण स्वामींचा निरोप आला, नमस्कारासाठी बोलवलं आहे. मी रांगेत उभी राहिले, मनात वादळच उठले होते. मी घाबरूनच त्यांना नमस्कार केला पण ते अत्यंत शांतपणे मला म्हणाले, आपल्याला वेळा पाळायला शिकवले आहे ना? मी मानेनेच हो म्हटले व या गोष्टीचा मला पश्चातापही झाला. लग्नानंतर माझ्या जीवनात बराच बदल होणार होता व मी टेन्शन मध्ये असायचे. एकदा मी दुपारच्या केंद्रात बसले असताच स्वामी मला म्हणाले, काय गं, पृथ्वीवरच्या सगळ्या काळजा तुझ्या डोक्यावर ठेवल्या आहेत का? आता तू वेलिंग की वेल्हाड होणार आहेस ना, म्हणजे फारसा फरक होणार नाही. वेलिंग आणि वेल्हाड मधले वे आणि ल तसेच राहणार, फक्त शेवटचे अक्षर बदलणार. त्यांची चतुराई, विनोद वृत्ती व दिलास देण्याची हातोटी पाहून मला हसू आले व मनातला ताणही हलका झाला. स्वामीजी सगळ्यांचे भाव जपत असत. गुरुपौर्णिमेच्या पूजा सुरू झाल्या होत्या. माझ्या अनुग्रहाची तारीख 11 जुलै असल्यामुळे मला तिन्ही पूजा करायची होती. मला त्यांच्या चरणांवर पंचामृत स्नान घालणे, स्वस्तिके काढणे, फुले वाहणे हे फार आवडायचे. मी स्वामींना विचारले की मी तुमची दोनदा पूजा करीन, एक अनुग्रहाच्या वाढदिवसाची व एक गुरुपौर्णिमेची. स्वामी मला गमतीने म्हणाले, हावरट कुठली, दोन पूजा कशाला, एकच पूजा केली तरी चालेल. हे ऐकून मी थोडी नाराज झाले. वाटले की मी अनुग्रह डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये घ्यायला हवा होता, म्हणजे वर्षातून दोन पूजा करायला मिळाल्या असत्या. पण त्यांचे ऐकणे मला भागच होते, मी एकच पूजा केली. पण आश्चर्य असे की 11 जुलै माझ्या अनुग्रहाच्या वाढदिवशी मला पहाटे एक स्वप्न पडले की मी खूप सुंदर पांढरी सुवासिक फुले वेचून एक सुंदर गालीचा तयार करते. हा गालीचा तयार होताच स्वामींचे चरण तिथे अलगद विराजमान होतात. मी मनसोक्त त्यांच्या चरणांची स्वप्नात पूजा करते. हे स्वप्न मी त्यांना सांगितल्यावर ते हसून हं असे म्हणाले, तुला 2 पूजा करायच्या होत्या ना? भक्तांच्या लहानसान इच्छा देखील ते पूर्ण करीत होते. इतकेच नव्हे तर त्यांनी साधक विश्वासाठी मार्गदर्शन व तसेच प्रेम मिळावे म्हणून परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ व सौ मधुराताईंवर ही जबाबदारी सोपवली आहे व ते यशस्वीपणे ही पार पाडत आहेत. स्मरण होता तयासे साचे चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. त्यांच्या स्मृती आठव्यात, मनानी त्यांच्या चरणापाशीच वास करावा. त्यांचे फोटोही निहाळताना खूप मौज वाटते. आमच्या खोलीत स्वामी व मातोश्री सरलाताईंचा फोटो ठेवला आहे. मंद प्रकाशात तो फोटो इतका सुंदर दिसत होता की मन सहज स्वामी भावात गेले. असे वाटले की 1 ऑक्टोबर 1917 साली ब्रह्माला एक कळी फुटली. ती झाली स्वामी माधवनाथ. 3 महिन्यातच ब्रह्माला अजून एक कळी फुटली. ती झाली मातोश्री सरलाताई. या कळ्यांची मैत्री जमली. पुढे या कळ्यांचे फुलामध्ये रूपांतर झाले. ती फुले आत्मानंदात डोलू लागली. त्यांनी स्वतःचा संसार व परमार्थ फुलवलाच, पण इतरांची जीवने पण फुलवली. काळाच्या गतीप्रमाणे ही फुले ब्रह्मातच विलीन झाली, पण त्यांचा सुगंध साधक विश्वामध्ये दरवळतो आहे. प्रत्येक साधकाच्या अंतरात वास करतो आहे. या सुगंधाचा आस्वाद पुन्हा पुन्हा घेऊया व त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया.
अत्यंत भावपूर्ण अशा या भावसुमनानंतर आपण सद्भक्त सौ अमृता कुलकर्णी हिच्याकडून एक अभंग ऐकणार आहोत.
हारो प्रणा बाके बाके बिहारी जी मारो प्रणाम. बाके बिहारी जी मारो प्रणाम. मोरम कुट माथा तिलक बिराजा, मोर मुकुट माथा तिलक बिराजा, कुंडले अलकाकारी जी कुंडले अलकाकारी जी मारो प्रणाम. बाके बिहारी जी मारो प्रणाम. अधर मधुर धर बंसी बजावा, अधर मधुर धर बंसी बजावा, रिझिर झावा ब्रज नारी जी, रिझिर झावा ब्रज नारी जी मारो प्रणाम. बाके बिहारी जी या छवि देख्या देख्या या छवि देख्या मोह्या मीरा या छवि देख्या मोह्या मीरा मोहन गिरिधर वारी जी मोहन गिरिधर वारी जी मारो प्रणाम बाके बिहारी जी मारो प्रणाम 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 मारो प्रणाम मारो प्रणाम मारो प्रणाम।
देहामध्ये असताना केलेला स्वामीजींनी केलेला सांभाळ हा तर आठवतोच, पण देह ठेवल्यानंतर देखील आज तायगायत स्वामीजी सांभाळ करून राहिलेले आहेत। परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने आणि ते वर्णन करतात त्याप्रमाणे एखाद्या अनसीन पार्टनरच्या रूपाने कधी कधी खूप व्याकुळता त्रास देते, सहजच अंतःकरणामधून प्रश्न निर्माण होतो, स्वामीजी तुम्ही कुठे आहात? आणि उत्तर मिळतं की आहे, मी आहे। त्यांनी केलेल्या सांभाळाची प्रचिती प्रत्येकाला आल्याखेरीज राहत नाही। 10 वर्षापूर्वी मला एक मोठा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट ज्या गाडीला झाला त्या गाडीतनं बाहेर पडता पडता रस्त्याच्या कडेला मी जाऊन बसलो आणि सहजच अत्यंत स्वाभाविकरित्या पहिले जर काही शब्द उमटले असतील तर स्वामी तुम्ही मला वाचवलं। ऍक्सिडेंट मोठा आहे हे कळायला जवळपास 10 दिवस गेले, कारण त्यानंतर मला मोठं फ्रॅक्चर झालेलं आहे हे कळायला खूप वेळ लागला। माझ्या हालचाली तर योग्य होत होत्या, परंतु माझा एक्सरे मात्र काही योग्य नव्हता, हे डॉक्टरांना देखील थक्क करणारी गोष्ट होती। डॉक्टरांनी मला अनेक प्रश्न विचारले, नीट आठवा काय झालं, कारण तुमचा एक्सरे आणि तुमची हालचाल हे पूर्ण विरोधाभास आहे। त्यांच्या दृष्टीने एक रिसर्चची केस स्टडी झाली। मला आमच्या घरातल्या कुटुंबियांना मात्र हा सगळा कोणाचा खेळ आहे हे स्पष्ट जाणवत होत। आज देखील तो असा सांभाळ ते करून राहिलेले आहेत। सद्भक्त नीलाताई 1980 साली स्वामींकडे आली, पुण्यातल्या एका प्रथितयश अशा शैक्षणिक संस्थेमध्ये ती काम करत होती। त्याच दरम्यान तिच्या आईचं आकस्मिक निधन झालं आणि तिला अर्थातच आईची खूप उणीव भासू लागली। तिच्या मैत्रिणीबरोबर ती स्वामींकडे आली आणि त्या मैत्रिणीनेच तिची ओळख करून दिली आणि ती स्वामींना म्हणली की हिला आईची उणीव खूप भासते। तेव्हा स्वामीजी नमस्कार केल्यानंतर नीलाताईला म्हणले की आजपासून तुझी काळजी संपली, कारण आजपासून मी तुझी आई आहे। सद्भक्ती नीलाताई आता आपलं भावपुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण करते आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमहा। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमहा। परमपूजनीय स्वामी माधवनाथांची जयंती साजरी करण्यासाठी आपण एकत्र जमलेले आहोत। स्वामीजींचा जन्म अतिशय पवित्र कुळात सात्विक धर्मपरायण माता पित्यांच्या पोटी झाला। मातोश्री परम शिवभक्त तर पिताश्री रोज राम विजय हरिविजय ग्रंथांचं नित्य पठण करीत. त्यावेळी आईच्या मांडीवर पडून स्वामीजी एकाग्रतेनं श्रवण करीत असत. प्रभू रामचंद्र स्वामीजींचं परम आराध्य दैवत. स्वामीजींची पराकोटीची भगवत भक्ती रामनवमीच्या दिवशीच प्रकट होई. एरवी त्यांचे भाव सदैव आवरलेले असत. रामविजय ग्रंथातील रामजन्माचा अध्याय वाचताना स्वामीजींचे अष्टसात्विक भाव उचंबळून येत. कंठ सद्गदित होऊन अवरुद्ध होई. डोळे पाडावत प्रभूंचे त्यांच्या प्रिय हनुमंतांचे नाव उच्चारताच भावसमाधी लागे. त्यांना पाहणारा ऐकणारा त्या भक्तिगंगेत नखशिखांत नाहून निघे. मी स्वामीजींकडे यायला लागल्यानंतर काही दिवसातच रामनवमी होती. भागेश्वर निवासात प्रथमच येत होते. गर्दीने स्वामींचं घर आवार फुललेलं होतं. स्वामीजींचं पोथी वाचन चालू असताना तन्मयतेचा अनुभव आला. खर तर कोणाचाच स्वामीजींचाही फारसा परिचय नसूनही सर्वांचे नमस्कार झाले तरी माझा पाय निघत नव्हता. अल्पशी सेवा करायला मिळावी असं वाटल्यानं शेवटी खोली झाडून घेत होते. स्वामीजी विश्रांतीसाठी पलंगावर पडले होते. एक तो रामचंद्रांच्या तसबिरीकडे पाहत होते. अचानक मी त्यांना म्हणाले ते प्रभूच तर तेथून येऊन येथे पोहोचले आहेत. स्वामीजींच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. खुणेनं त्यांनी जवळ बोलावलं. मी पलंगावर मस्तक टेकलं. त्यावरून हात फिरवीत त्यांनी विचारलं हो तुला दिसले तसे. अबोलपणे डोळ्यातील नकळत ओघळलेल्या अश्रूंनीच उत्तर दिलं गेलं. 1986 साल रामनवमीच्या 7-8 दिवस आधीच नवीन नोकरीवर रुजू झाले होते. त्यामुळे लगेच रजा घेऊ नकोस असं स्वामींनी सांगितल्यामुळे त्या दिवशी सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 कंपनीत ध्यान काम करीत होते खरी पण मन मात्र फिरत होत स्वामीजींभोवती. रामनवमीच्या कार्यक्रमाला जाता न आल्याची रुखरुख होती पण नकळत स्वामीजींचं स्मरण अनुसंधान दिवसभर होत. सायंकाळी श्री फडके यांच्याकडे जयनमंगल कार्यालयात स्वामीजींची पादपूजा होती. कंपनीतून मी परस्पर तिथेच गेले. सभागृह साधकांनी भरून गेलेलं. दूरवर कोपऱ्यात बसायला जागा मिळाली. तेथूनच स्वामी सरलातेंना निहाळत होते. पाद्यपूजा चालू होती. पुरुष सूक्ताचं मंत्रोच्चारण ऐकता ऐकता ध्यान लागलं. ध्यानात खूप छान वाटत होत. स्वामीजींचे आशीर्वादाचे शब्दही अनंत आसवंतातून घुमल्यासारखे पुसट ऐकू येत होते. कार्यक्रम संपल्यावर मी सावध झाले. दुपारचा रामनवमीचा सोहळा मिळाला नाही पण आता तरी स्वामीजींना नमस्कार करायला मिळेल का. एवढ्यात घोषणा झाली सर्वांनी मनोमन नमस्कार करावे. स्वामी सरलातेही आधी सभागृहाबाहेर जातील. दुतर्फा उभा राहिलेल्या साधकांना हात जोडून नमस्कार करीत स्वामी सरलाते बाहेर पडले आणि मन एकदम खट्टू झालं. तेवढ्यात स्वामीजी परत आत आले. थेट माझ्यासमोर येऊन म्हणाले घरी ये आणि क्षणार्धात परत वळून बाहेर पडले सुद्धा. मीनाताई माझ्या शेजारी होती. ती म्हणत होती भानावर ये स्वामीजींनी तुला घरी बोलावलं आहे जा बघू पटकन. जवळची फुलाची दुकाने बंद झाली होती. मी नवी पेठ विठ्ठल मंदिरापर्यंत जाऊन हार फुले घेऊन माझ्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले. देवघरात शांत निरांजन तेवत होती. प्रसन्न आणि मंद प्रकाश पसरला होता. स्वामीजी पलंगावर झोपलेले होते. पायथ्याशी सरलातेही त्यांचे पाय चेपित होत्या आणि सुधातेही सुरेखातेही प्रतिभा पलंगाजवळच खाली बसलेल्या होत्या. मारुती स्तोत्राचं पठण चालू होतं. मला दरवाजात पाहताच स्वामीजींनी डावा हात फैलावून आलीस ये लवकर असे म्हणून जवळ बोलावलं. मी उशीजवळ पलंगावर मस्तक ठेवलं. स्वामीजी म्हणाले किती उशीर लावलास लगेचच यायचेस ना मी तुझी वाट पाहत होतो. आपल्या येण्याची वाट स्वामीजी आतुरतेने पाहत होते हे ऐकून भरून आलेले अंतःकरण डोळ्यावाटे पाझरू लागलं. सर्वांगाला कंप सुटला होता. ओठ थरथर कापत होते. स्वामीजींच्या भेटीसाठी दिवसभर तळमळलेला जीव त्यांच्या मस्तकावरील हस्तस्पर्शाने हळूहळू शांत होत होता. स्वामीजींनी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण रामरक्षा म्हणत होतो. त्यांचा मस्तकावरून फिरणारा वरद हस्त जन्मजन्मांतरींच्या ताटातोटीचे दुःख शांतवित होता. रामरक्षा म्हणून झाली. हातातील हाराकडे पाहत स्वामीजी म्हणाले, हा काय आणलंस? हे काहीतरी आणण्यात उगीच वेळ दवडलास आणि मला वाट पाहायला लावलीस. सद्गुरूंना या असल्या उपचारांची काही आवश्यकता नसते, भक्ताचा भाव ते पाहतात. घाल तो हार रामचंद्रांना. मी रामचंद्रांना हार घातला, थोडी फुलं ज्ञानोबांना वाहिली, थोडी फुले हातातच होती. स्वामीजींच्या पावलांवरती फुले वाहिली आणि पावलांवर डोकं ठेवून नमस्कार केला. माझं मस्तक तेथून कधीच उचलू नये असं मला वाटत होतं. स्वामीजी सल्लातेंना सांगत होते, शिला प्रसाद दे रामाचा. सल्लातेन पाठोपाठ स्वयंपाकघरात गेले. त्या प्रेमाने पाठीवरून हात फिरवीत म्हणत होत्या, आता मिळाला ना नमस्कार करायला, आता शांत हो. येताना पुन्हा देवघराच्या दारात थबकले आणि हात उंचावून स्वामीजी म्हणत होते, आनंदात राहा. संत प्रेमळ प्रेमळ अंगे मनाने निर्मळ, संत सुखाची राशी ताप नाही ओखदासी. संत अमृताची वाणी देव बोलविता धनी, माधव म्हणे ऐसे संत ब्रह्मपूर्ण मूर्ती म्हणत. स्वामी स्वरूपानंदांच्या एका जयंती उत्सवात स्वामीजी म्हणाले होते, स्वामींनी मनुष्य रूपात जन्म घेतला आहे आपले भाग्य, अजन्मा जन्म आला. त्यांच्या इतकं प्रेमळ धैर्यवान शुद्ध परमार्थ सांगणारे संत महदभाग्याने भेटले. समर्थांनी दासबोधात केलेले संतांचे वर्णन त्यांना तंतोतंत लागू होते. तळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणी जे महानुभाव संत साधू. जो जनामध्ये वागे परिजना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू. स्वामींच्या रूपानं सगुण ब्रह्ममूर्तिमंत झालं. जगताशी परमात्म्याशी एकरूप झालेले स्वामी स्वरूपानंद, त्यांची जयंती साजरी करायची, कारण ते आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. साधना आणि आचार विचार एकरूप झाले की साधकाची प्रगती होते. स्वामी स्वरूपानंदांना अभिप्रेत शुद्ध परमार्थाची ध्यान नामाची साधना नित्य नियमानं प्रेमानं प्रसन्न मनानं करायची आहे, तर परमार्थाचं फळ लाभेल. त्यातच स्वामीजींना खरा आनंद मिळेल. स्वामी माधवनाथांचे हे त्यांच्या सद्गुरूंविषयीचे उद्गार त्यांना स्वतःलाही तंतोतंत लागू होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच देह ठेवून स्वामीजी त्यांच्या सद्गुरूंशी सर्वार्थाने एकरूप झाले. शुद्ध परमार्थाचं मोठं कार्य उभं करताना मात्र त्यांचा भाव परमेश्वराच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या आशीर्वादांनी ते घडत आहे असाच होता. ते म्हणतात, परमेश्वरांनी या देहाकडून मनाकडून व बुद्धीकडून एवढे मोठे कार्य सहज लीलया घडवून आणले आहे. सारे संतांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यांनी मला आपले म्हटले आहे याची क्षणक्षणाला जाणीव आहे. मी जे जे केले ते दुसऱ्यांच्या आनंदासाठी. प्रत्येक कर्माच्या अंगाने प्रभूचीच पूजा झाली. परमेश्वर आज्ञा करील त्याची इच्छा असेल तर मी पुनश्च येईनच येईन. मी अनादि आहे, अनंत आहे. परमप्रिय परम आदरणीय स्वामीजी, खरोखरच तुम्ही अनादि आहात, अनंत आहात. तुम्हीच तर म्हणाला आहात ना, आम्हा नाही मृत्यू, आम्हा नाही जन्म, वाऊगाची श्रम कासयासी. आम्हा नाही कर्म, आम्हा नाही धर्म, कोणाशी हे वर्म ठाऊके ना. प्रेमास्तव आम्ही जावलो मानव, रूप आणि नाव लेऊन या. माधव म्हणे आम्ही वैकुंठीचे राजे, भक्तांची ज्या काजे जन्म आलो. स्वामीजी आपणासारखे संत म्हणजे ब्रह्म पूर्ण मूर्ती म्हणत. मूर्ती ब्रह्मंत ब्रह्मच माधवनाथ नाव लेऊन सगुण साकार झालं भक्तांच्या काजासाठी प्रेमासाठी. मातृवियोगानं दुःखी कष्ट असलेल्या या जीवाला पहिल्याच भेटीत तुम्ही बजावलेत. लक्षात ठेव, मी तुझी आई आहे. आता कसलेही दुःख काळजी करायची नाही. एकदा नव्हे, दोनदा आणि दोन्ही हात उंचावून भरभरून आशीर्वाद दिलेत. यात आणि अपत्याचा अंगीकार केलात. केवळ माझीच नव्हे, अवघ्या साधक विश्वाची तुम्ही माऊली, प्रेमळ सद्गुरु माऊली. एका शब्दात तुमचं वर्णन करायचं तर तो शब्द आहे प्रेम. तुझी या प्रेमा उपमा नाही म्हणून शरण तुझी आहे पायी. स्वामी देहाने गेले तरी तुमची काळजी ते सदैव करीत राहतील. स्वामीजी तुमचे हे शब्द आमच्या निजांतरीची अनमोल ठेव होऊन राहिले आहेत. त्यांचा अनुभवही येत राहतो. तुमच्या माघारी 17 वर्षे मातोश्री सल्लातेंचा प्रेमळ सहवास, तुम्हा उभयतांच्या एक रूपतेची तुमच्या चैतन्यमय अस्तित्वाची जाणीव देऊन आश्वस्त करीत होता. स्वामीजी, नोव्हेंबर 85 आणि नोव्हेंबर 95 अशी दोनदा मी जीवघेण्या अपघातातून आपल्या कृपेने वाचले. नोव्हेंबर 2005 जवळ येऊ लागला तशी काहीशी धास्तावले होते. इजाबिजा म्हणतात तसं तिजा झाले तर. एकदा न राहून मी स्वामी मकरंदनाथांजवळ याविषयी बोलले. ते एकदम कळवळून म्हणाले, नाही नाही लीलाताई, असं काही होणार नाही. त्यांचे ते अतिशय तत्परतेने आलेले शब्द, त्यातून त्यांच्या अंतरीचा कळवळा, जिव्हाळा, प्रेम व्यक्त झालं. माझी धास्ती भीती पूर्णपणे दूर पळाली. पुन्हा तिचा स्पर्श मनाला झाला नाही. आत्मविश्वास परत मिळाला आणि त्याचबरोबर मिळालेले हे ग्रेस दिवस कट्टाने साधनेत घालवण्याचा निर्धार पक्का झाला. स्वामीजी, स्वामी मकरंदनाथांच्या रूपात आम्ही तुम्हालाच पाहतो, ऐकतो आणि पुन्हा पुन्हा तुमच्या प्रेम वात्सल्याचा, कृपावर्षावाचा आनंद मिळवतो. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळवणे एकची झाले देहातीत वस्तू. स्वामी मकरंदनाथ, मातोश्री मधुराताई, सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आणि साधक भक्तांच्या रूपाने स्वामीजी तुम्हीच आमची काळजी सदैव घेत आहात. त्यामुळे आमची परमार्थाची वाटचाल सुखरूप होत राहणार याची खात्री वाटते. पण स्वामीजी, कधी कधी मात्र हे वेड मन तुमच्या सगुण रूपातील भेटीची आस घेऊन रात्रंदिवस वाटतात. या भुकेलेल्या बाळाला तिची प्रेमा सद्गुरु माऊली दिसत नाही तेव्हा अंतकरण अति व्याकुळ होत. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल या व्यथेनं हृदय वितरण होऊ पाहत. तेव्हा तुम्हीच आतून जागविता, तुम्हीच लिहिलेले शब्द आश्वस्त करतात. अध्यात्म मंगलधाम व माया अपार्टमेंट या ठिकाणीच मी आहे. माझ्या ग्रंथातही मला कोणालाही भेटता येईल, हीच माझी समाधी. यापेक्षा वेगळे मंदिर समाधी मुळीच बांधू नये. तुमच्या हृदयात मी अखंड आहे. तुमचे अंतःकरण हेच माझे समाधी मंदिर. स्वामीजी, माझे अंतःकरण हे तुमचे समाधी मंदिर. त्यामधील तुमचे वास्तव्य अखंड राहावे याकरता ते अधिकाधिक शुद्ध, पवित्र, मंगलमय होत जावे. तुम्ही दिलेली तुम्हाला अभिप्रेत साधना नित्य नियमित व्हावी. आम्ही सर्व साधकजन आपल्या चरणांशी आहोत तेथेच अखंडित बैसावे असे वाटते. आमच्याकडून आपल्या चरणांची सेवा अखंडित व्हावी अशी आपल्या चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना. गुरुसी भजावे रजक कण होऊन जावे, रजक कण होऊन जावे, रजक कण होऊन जावे. हरि ओम तत्सत.
सद्भक्त नीलाताईंनी आपल्या सगळ्यांच्याच वतीने स्वामींकडे ही प्रार्थना केली. प्रार्थनेबरोबरच हा दिवस असाही आहे की आपण त्यांना वचन देण्याचा, आपण त्यांना आश्वस्त करण्याचा की जो मार्ग तुम्ही आम्हाला दाखवला त्या मार्गावर आम्ही अत्यंत प्रेमाने, कष्टाने, निश्चित आणि निश्चित वाटचाल करत राहू. आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण स्वामीजींची आरती करणार आहोत. सद्भक्त अमोद कुलकर्णी व सद्भक्त सौ अनुराधा कुलकर्णी स्वामीजींची आरती करतील. सद्भक्त आमोद आणि सौ अनुराधा हे आपल्या केंद्राच्या नित्यसेवेमध्ये अत्यंत तत्पर असे साधक आहेत. विलासदादा आरती म्हणतील, त्याच्याबरोबर आपण सगळेजण स्वामीजींची आरती म्हणणार आहोत आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता होईल.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, वास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई, देवी तो माथा, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपालु तो ज्ञान देवी, पाजीसी अमृत होवी, जैसी जानीव आगळी, जानीव अदान भक्त, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खुण, स्वरूप खुण, दावीसी आरता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदने, अखंड चांदने चकोर चित्ता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पाही, भक्तीने पाही, ठेवी तो माता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ।